हॅलो भात्रे साहेब, नमस्कार. अमित गुजराती बोलतोय सर. मी आर्यवर्त प्रोजेक्ट मधून. आपण सुरेश वडनेर सरांसोबत स्लाइड बघण्यासाठी आला होता बघा. नाही तेवढंच फक्त आपलं म्हटलं, तुमचं काही डिस्कशन झालं का अजून त्याबद्दल, काही कॉस्टिंग संदर्भात, काही बजेट संदर्भात? हा ठीक आहे, चालेल सर, मी नंतर फोन करून येईल तुम्हाला. चालेल, ओके सर, ओके.